नमस्कार, मी तुषार पवार. ऐकूयात काही ठळक घडामोडी. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी आजपासून अंतर्वलीत पुन्हा बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. मराठा कुणबी मंत्रालय सुरू करा, सातारा संस्थानाचा जीआर काढा, गॅझेटियरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या, जात वैधता प्रमाणपत्र द्या आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयीन निर्णय आणि संविधान याच्या चौकटीतच राहून सर्व निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. पुणे इथं भेसळयुक्त दारू प्यायल्यानं 14 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस विभाग तसंच राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा एकूण 22 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीच्या 150 तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ आज पुण्यात खडकवासला इथं झाला. या तुकडीत 18 महिला कॅडेटसह 353 कॅडेट्सनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी पुनरीक्षण अधिकारी म्हणून या सोहळ्याला उपस्थित होते. मुंबई आणि महानगर क्षेत्रात महानगर गॅसनं सीएनजी दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे हा दर आता 86 रुपयांवर पोहोचलाय. त्याचबरोबर पाईपद्वारे पुरवला जाणारा स्वयंपाकासाठीचा नैसर्गिक वायू इंधन देखील 50 पैशांनी महाग झालाय. त्यामुळे पीएनजीचा दर प्रति युनिट 52 रुपयांपर्यंत वाढला आहे. ही दरवाढ आजपासून लागू झाली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.